93.5 रेड एफ एम वर 8:48 मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्रा आहे तुमच्यासोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये एक फार भयानक प्रकार परत एकदा समोर घडलेला आहे, समोर येतो आहे. सातपूरला वाहनांची तोडफोड करण्यात आली, अक्षरशः सातपूर कॉलनीमध्ये जी घटना घडली होती तिचा विसर पडत नाही तोच श्रमिक नगरमध्ये सुद्धा. अज्ञात समाजकंटकांनी 5-4 चाकी वाहनांच्या काचा फोडून परिसरात दहशत पसरवून पोलिसांना आव्हान देण्याचा प्रयत्न केलाय. आणि गेल्या 3.5 महिन्यात वाहन तोडफोडीची ही दुसरी घटना आहे. याबाबत सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि या प्रकरणात 3 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेलं आहे. ही माहिती पोलीस आयुक्त अतुल झेंडे यांनी दिली. थोड्याच वेळात या संपूर्ण प्रकारासंदर्भात आपण जरा इन डिटेल बोलणार आहोत. एकूणच प्रकार प्रचंड विचित्र आहे, प्रचंड वाईट आहे आणि सेन्सिटिव्ह गोष्टी आहेत. हे प्रकार न घडो यासाठी पोलीस यंत्रणा कार्यशील असते. आपणही जरा असा विचार करणाऱ्या मंडळींनी पण थोडासा समाजाचा, लोकांचा, इतरांचा विचार करणं प्रचंड गरजेचं आहे. मॉर्निंग नंबर वनमध्ये रुद्र आहे तुमच्यासोबत. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.